मत्तयाची सुवर्तमान याचा 28वा अध्याय. मग शब्बतानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजळताच पहाटेस मग्दलिया नगराची मरिया याकोब व युसुफ यांची आई मरिया कबर पहावे असते ते गेल्या. त्यावेळी पहा तेथे मोठा भूकंप झाला. परमेश्वराचा दूत स्वर्गातून उतरून तेथे आला. त्याने कबरेच्या तोंडावरची धोंड बाजूला लुटली व तीवर बसला. त्याचे रूप चमकणाऱ्या विजेसारखे व त्याचे कपडे बर्फासारखे शुभ्र होते. पहारा करणारे शिपाई खूप घाबरले. ते थरथर कापू लागले आणि ते मरण पावलेल्या मनुष्यासारखे झाले. देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, भिवू नका, कारण मी जाणतो की ज्याला वधस्तंभावर खिळले होते त्या येशूला तुम्ही शोधत आहात, पण तो इथे नाही. कारण तो म्हणाला होता, त्याप्रमाणे त्या स्मरणातून उठविण्यात आले आहे. या आणि जेथे त्यास ठेवले होते ती जागा पहा. आता लवकर जा आणि त्याच्या शिष्यांना सांगा, तो मरणातून उठला आहे. आणि बघा, तो तुमच्या पुढे गालील प्रांतात जात आहे आणि तुम्ही त्यास तेथे पहाल. पहा, मी तुम्हाला सांगितले आहे. तेव्हा त्या स्त्रिया भयाने व मोठ्या आनंदाने कबरेजवळून घाईने निघाल्या व त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यासाठी त्या धावत गेल्या. मग पहा, येशू त्यांना भेटला आणि तो त्यांना म्हणाला, शांती असो. त्या त्याच्याजवळ आल्या. त्यांनी त्याचे पाय धरले आणि त्यास नमन केला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, भिवू नका, जा माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालील प्रांतात जावे, ते तिथे मला पाहतील. त्या स्त्रिया शिष्यांना सांगण्यासाठी गेल्या. तेव्हा कबरेवरील पहारेकरी शिपायातील काही जण नगरात गेले आणि त्यांनी घडलेले सर्व मुख्य याजकांना सांगितले. नंतर याजक जाऊन वडील जनांना भेटले आणि त्यांनी एक कट रचला. त्यांनी शिपायांना पुष्कळ पैसे देऊन असे म्हणायला सांगितले. ते म्हणाले, लोकास असे सांगा की आम्ही रात्री झोपेत असताना येशूचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर चोरून नेले. हे जर राज्यपालाच्या कानावर गेले तर आम्ही त्यास मन वळवू देऊ आणि तुम्हास काही होऊ देणार नाही. मग शिपायांनी पैसे घेतले व याजकांनी सांगितले तसे केले आणि ही गोष्ट यहुदिया लोकात आजवर बोलण्यात येते. पण 11 शिष्य गालील प्रांतात येशूने त्यांना सांगितलेल्या डोंगरावर निघून गेले आणि त्यांनी त्यास बघितले. तेव्हा त्यांनी त्याची उपासना केली. पण काहींना संशय आला. तेव्हा येशू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आला आहे. म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रातील लोकास माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला शिकविले आहे ते त्या लोकास पाळावयाला शिकवा. आणि पहा, युगाच्या शेवटपर्यंत मी सदोदित तुमच्या बरोबर आहे.